नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. देशाचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या 100व्या जयंती निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशाक भेट दिवन खजुराहोतल्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. नाताळाच्या परबे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी देशभर लोकांक परबी भेटयल्यात. रस्त्याची सुरक्षितताय वाढोवपा खातीर आणि जनावरांचे अपघात टाळपा खातीर राष्ट्रीय महामार्ग कुशीक गोरवा आश्रय दिवपाचो प्रायोगिक प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान घेतला. केंद्रीय सरकार मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीतल्या 10,000 परस चढ नव्यान स्थापन झाली बहुउद्देशीय प्राथमिक शेतकी सहकारी संस्था आणि नुस्तेमारी सहकारी संस्था राष्ट्राक समर्पित करतले. आणि खेळात, बायलांच्या क्रिकेटात काल सांजवेळा वडोदरा हांगा कोटांबी स्टेडियमाचेर जाल्ले दुसरे वन डे मॅचीत भारतात वेस्ट इंडिजाक 115 धावड्यांनी हारोवन जैत मेळयले. आता खबरो विस्तारान. आयज संवसारभर नाताळ मनयतात. संवसारभर क्रिस्तांव येशू क्रिस्ताचो जल्म नाताळ मनयतात. ह्या निमतान लोक नाताळाची झाडां उजवाडान भरिल्ले कागदाचे नखेत्र धार्मीक माळ आणि भेटवस्तू एकमेकांक दितात आणि आपले घरूय सजयतात. सगळ्या संप्रदायातल्या इगर्जांनी नाताळाच्यो खाशेल्यो सेवा आणि कार्यावळी घडोवन हाडटात. नाताळाच्या परबे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी देशभर लोकांक परबी भेटयल्यात. येशू क्रिस्ताचो मोग आणि संदेश लोकांच्या जिवितात आपणावपा खातीर राष्ट्रपतींनी भर दिलो. भावपण आणि सगळ्यांच्याच कल्याणाची तांची शिकवण बऱ्या संवसाराच्या दिकेन उजवाड फाकयता अशें तांणी मुखार सांगले. ही परब आमकां एकचार आणि शांतताय वाढोवपाची प्रेरणा दिता. ह्या शांततायेत संवसारभर विश्वासाची शक्त घटमूट जावन लोकांक एकमेकांच्या लागीं येवपाचे आस्त दिता अशें राष्ट्रपतींनी आपले मन उक्तायले. नाताळाची भावना आशा करुणा आणि एकचार हांचो सार्वत्रिक संदेश दिता अशें उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांणी आपल्या संदेशात सांगले. समकालीन काळार खास संबंधित आशिल्ले क्रिस्तांव भाव भयणांची शिकवणां सगळ्या नागरिकांमदीं सहानुभूती समजूत आणि परस्पर आदर हांचे मुळावे म्हत्व लोकांक याद करून दिता अशेंय तांणी ह्या खिणार सांगले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी 5 राज्यांनी राज्यपालांची नेमणूक केल्या. मिझोरामाचे राज्यपाल डॉ हरीबाबू कंपणपती आता ओडिसाचे नवे राज्यपाल जातले. ओडिसाचे सध्याचे राज्यपाल रघुबर दास हाणें राजिनामो दिल्या उपरांत ही घडणूक घडल्या. आदले केंद्रीय मंत्री जनरल विजय कुमार सिंगाची मिझोराम राज्यपाल म्हणून नेमणूक जाल्या. बिहाराचे राज्यपाल म्हणून काम करपी राजेंद्र विश्वनाथ आल्लेकार हांची केरळ राज्यपाल म्हणून नेमणूक जाल्या. आरिफ मोहम्मद खाला उपरांत ते बिहाराचे राज्यपाल जातले. आदले गृह सचिव अजय कुमार भल्लाची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नेमणूक जाल्या. आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या 100व्या वाढदिसा निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशाक भेट दिवन खजुराहोतल्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करून बुनयादी फातर बसयतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रीय दृष्टीकोन येवजणे खाला देशातलो पहिलो न्हंय जोडपाचो प्रकल्प केन बेटवा राष्ट्रीय न्हंय जोडणी प्रकल्पाचे उक्तावण करतले. ह्या प्रकल्पाक लागून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांक शिपणावळ सुविधा मेळटली आणि लाखांनी शेतकार कुटुंबाक फायदो जातलो. ह्या प्रकल्पाक लागून वाठारातल्या लोकांक पिवपाच्या उदकाची सुविधाय मेळटली. केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह आयज नवी दिल्लीत 10,000 परस चढ नव्यान स्थापन झाली बहुउद्देशीय प्राथमिक शेतकी सहकारी संस्था आणि नुस्तेमारी सहकारी संस्था राष्ट्राक समर्पित करतले. तशेंच राष्ट्रीय सहकारी परिषदेत नव्यान तयार जाल्ल्या सहकारी संस्थेक नोंदणी प्रमाणपत्रां किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएम वाटून देतले. पंचायतीत पत सेवा मेळपाक सोपे जावचे आणि अर्थिक समावेशक चालना दिवपा खातीर ह्यो अर्थिक साधना तयार करतात. हाका लागून गांवगिऱ्या लोकांक वेगवेगळ्या येवजण्यांचो लाव मेळटलो आणि देशाच्या अर्थिक प्रगतीक वाटो घेवपाक मेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुझफ्फराबाद ह्या वाठारांनी थंड ते खर थंड ल्हारा मेरेनचो अदमास काडला. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा ह्या वाठारांनी आयज रातच्या वेळार आनी सकाळच्या वेळार दाट धुके पडूं येता. दर्यादेगेवेल्या आंध्र प्रदेश, यामन, रायलासीमा, पुड्डुचेरी आयज वीज आनी गडगड सयत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान काडला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 5 दिसात मध्य आनी उदेंत भारतात उण्यात उणे तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. देशाच्या वायव्य वाठाराचेर फुडल्या 2 दिसात उण्यात उणे तापमान 2 अंश सेल्सियस देऊ येता. तशेंच फुडल्या 2 दिसात अस्तंत भारतात उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस लो वाडटलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. सिरिया इस्रायल शिमेचेर शांतताय राखपी दळाचे फुडारपण करपी ब्रिगेडियर अमिताभ झा हांच्या फुडारपणाक आनी वचनबद्धतेक संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरेस हांणी श्रद्धांजली दिल्या. भारताचे ब्रिगेडियर जनरल अमिताभ झा हांचे अचकीत निधन जाल्ल्यान गुटेरेस हांणी दुख्ख उक्तायला अशें काल सचीव सरचिटणीचे सहाय्यक प्रवक्ते स्टेफनी ट्रम्पवाली हांणी सांगलें. संयुक्त राष्ट्राच्या शांतताय राखपा खातीर केल्ल्या फुडारपणा खातीर आनी अखंड वचनबद्धते खातीर झा हांची याद उरतली अशें तिणें सांगलें. गोलान हाटेंत संयुक्त राष्ट्राच्या डिसएंगेजमेंट ऑब्झर्वर फोर्साचे उपफोर्स कमांडर म्हणून काम करपी ब्रिगेडियर अमिताभ झा वैजकी कारणाक लागून मरण आयला. हालींच ताणें सिरियातल्या बाशेर अल असद सरकाराच्या पतन उपरांत गुंतागुंतीच्या परिस्थितीत यूएनडीओफातले कार्यवाह फोर्स कमांडर म्हणून काम केला. शासन सोपे करपा खातीर नागरिकांक अनुकूल करपा खातीर सुमार 2000 काळांतरान केल्ले नेम कायदे काढून उडयल्यात अशें कार्मीक, भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हळें. सुशासन दिसाच्या आदल्या दिसा डॉ सिंगान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला हाडिल्ल्या मुखेल कामगिरी आनी शासन सुदारणाची माहिती दिली. नवी दिल्लीतल्या एका कार्यावळी वेळार तांणी पारदर्शकता, नवनिर्माण आनी लोककेंद्रीत धोरणा विशयी सरकाराची वचनबद्धताय हाचेर भर दिलो, जाका लागून भारतातल्या शासनाच्या अर्थाची नवीन व्याख्या तयार जातली. आयज सकाळी 7 मेरेन राष्ट्रीय राजधानी जिल्ह्यातलो हवेचो दर्जो सामकोच वायट झाला आनी सरासरी हवेचो दर्जो निर्देशकांक 333 आसा. शाराच्या काय वाठारांनी 350 एक्यूआय पातळेचो भंग केल्लो अशें केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळान सांगला. दिल्लीच्या मुंडका स्टेशनाचेर 392 नेहरू नगर, 372 बवाना, 360 पंजाबी बाग, 372 वझीमपूर, 384 आनी अशोक विहार हांगा 372 नोंद जाल्यात. फुडल्या 2 दिसात दिल्ली लागसरच्या एनसीआर रातच्या वेळार आनी सकाळच्या वेळार धुके आनी दाट ते उथळ धुके येवपाची शक्यताय आसा असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. बायलांच्या क्रिकेटात काल सांजवेळा वडोदरा हांगच्या कोटांबी स्टेडियमाचेर जाल्ले दुसरे वनडे भारतान वेस्ट इंडिजाक 115 धावड्यांनी हारायले. ह्या जैताक लागून भारताक 3 मॅचींनी मालिका 2-0 अशी जिकली आनी 1 खेळ उरलो. पहिली फलंदाजी करून भारतान वाटप केल्ल्या 50 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन 358 धावड्यो काढल्यो. भारता खातीर हरलीन देओलान 103 बॉलांचेर 115 धावड्यो करून आपलो पयलो शतक केलो. सहकर्णधार स्मृती मानधना, पार्टिका राहुल आनी जेमिना रॉड्रिगसान अर्धशतक करून गोलांत भर घाली. ताका जाप दितना वेस्ट इंडीज संघान विमेन इन ब्लू संघा आड झगडून 46.2 ओव्हरींनी फकत 243 धावड्यो करून आउट जाली. परतून एक फावट मुखेल खबरो. देशाचे आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हांच्या 100व्या जयंती निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशाक भेट दिवन खजुराहोतल्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. नाताळाच्या परबे निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी देशभर लोकांक परबी भेटयल्या आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.